चितर कर्मांक 16 प्रभू येशून दुःख सोसलं. प्रभू येशून खूप अचंबित कर्म केले आणि बरेचसे लोक त्याच्या पाठीमागे आले. तरी पण जेव्हा त्यानं त्याला म्हटलं तुम्ही पापी आहात, तेव्हा त्यातले जे दुष्ट होते येशूची घृणा करत होते. त्या लोकांचे सरदार हेवाद्याव्यावाले होते. त्यानं काहीच हे कबूल केलं नाही की येशू देवाचा पुत्र आहे. त्यानं त्याला पकडलं, त्याच्या विरुद्ध खोटं बोलले आणि त्याला फटके मारले. त्यानं त्याच्या डोक्यावर काट्याचा मुकुट घातला, त्याला क्रूस व्हायला लावला. एवढं झाल्यावरही प्रभू येशू एक शब्दही बोलला नाही की विरोध केला नाही, का की त्याला माहीत होतं की असं होईन म्हणून त्याच्या या दुखाच्या मांग परमेश्वराची योजना होती.